حسین شاہ موسوی صاحب جن جا جے پان جی حالات حاضر سیمینار تے خطاب کرن محمد
علی محمد صلی اللہ علیہ وسلم اللہم صل علی
الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين اللهم صل على محمد وآل محمد. ماہ مبارک رمضان کھان پوں خاص طور پہ جے اسلامی دنیا جا حالات ہیں ان میں وری فلسطین جا حالات سب خبروں عوام ہیں لیکن ان سمورے معاملے جو پس منظر ان کی پوری تعریف ایک مسلمان جو لائے ضروری ہے تو وہ ان کا واقف تھے بعد میں خبر پہنچی تو یہ معاملہ اگتے کہڑے پاس اسرائیل ایک ملک ہے جو 1948 پاکستان ایک سال تک وجود ان کا آگ میں یہ فلسطین یہ سب جقت سیحوں بھی ان اسرائیل ملک میں رہن تھا یہ سب باہر رہ جائے اکثر یہ یورپ جائیں یورپ میں آیا ہے ان کرے اسرائیل جی پوری تعریف قرآن مجید میں بیان کی ہے بنی اسرائیل لفظ کا اساں مسلمان جو واقف ہیں تو اگر تے سمجھو تے اسرائیل لفظ ایل یعنی خدا ہے جی جبرائیل میکائیل ایل خدا جی نام ہے اللہ اسرائیل عبد جمانا ہے بندے جمانا ہے اسرائیل یعنی اللہ جو بندو عبد اللہ اسرائیل لقب حضرت یعقوب علیہ السلام کا ہے حضرت یعقوب علیہ السلام کو پتا ہے حضرت اسحاق نے حضرت اسحاق کو پتا حضرت ابراہیم علیہ السلام تیرے کرے جکے بے بنی یعقوب ہیں انہوں کے قرآن مجید بنی اسرائیل چھو حضرت ابراہیم جی بھی نسل حضرت اسماعیل جی اولاد ماں ان کے قرآن مجید آل ابراہیم چلے قرآن مجید میں لفظ آل ابراہیم آل اسماعیل حضرت ابراہیم جی بے پٹ حضرت اسحاق نسل ہے بنی اسرائیل چلے ان کے آل ابراہیم کون چاہیے حالانکہ آل ابراہیم لیکن آل ابراہیم لقب جو ہوا وہ قرآن مجید صرف استعمال کیا جن حضرت اسماعیل جی اولاد ہے جن میں رسول اکرم صلی اللہ علیہ وسلم اگر معلومات حضرت ابراہیم علیہ السلام حضرت نوح علیہ السلام کے وچ میں تقریباً 1000 سال فاصلو حضرت آدم علیہ السلام حضرت روح کے وچ میں وری 1000 سال فاصلو حضرت آدم علیہ السلام حضرت ابراہیم علیہ السلام تائی جے کے وچ میں انبیاء گزریا ہیں یہ سب عراق دے سرزمین دیکھ پرانے دور میں بابل دی سرزمین سے چلے گا حضرت نوح اتے جتے ہاں کوفے دی مسجد हिन जाइ ते रहंदो हुयो, इहा कूफे जी मस्जिद जा बुनियाद हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम रखिया आहिनि। ऐं इन खां पोइ जंहिं जाइ तां पाणी निकितो आहे कूफान वारो, उहो बि हुओ मस्जिद कूफा वारी जॻह। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि कूफे जे भरिसां कोई पुराणो ॻोठ हुयो नंढो कूफान कोई नाले सां, हुते हुनजी विलादत थी। लेकिन जीअं त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो वालिद गुज़ारे वियो, हाणे यतीम हुयो, पंहिंजे वॾे चाचे जेको आज़र उनजे सरपरस्ती में हलिया विया, तंहिंजे करे हितां खां कूफे खां बाबुल जे बादशाह जे पासे हलिया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो किसो तव्हां ॿुधो, मां सिर्फ़ु इन तरफ़ जेको आहे उहो इशारो करणु चाहियां थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां इहो बुत परस्तनि जो मुक़ाबिलो ऐं नमरूद जो मुक़ाबिलो, जंहिंखां पोइ बाहि में उछलायो वञणु, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन खां पोइ ॾिठो त हीउ इलाइक़ो हिन कबीर जे पैगाम क़बूल करण जे लाइ सलाहियत नथो रखे, तंहिंजे करे पाण हिजरत करे लाइ इराक खां हिजरत करे ऐं आया फलस्तीन, जेके उन दौर में किनान चयो वञे, किनान फलस्तीन जो पुराणो नालो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे शायदि में माहे किनान चवंदा आहिनि। तंहिंजे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़रिए सां इहा सरज़मीन जेका आहे उहा अंबिया जी सरज़मीन बणी, जेके अॼुकल्ह असां इसराइल मुल्क जे नाले सां सुञाणूं था। असुल इहो फलस्तीन राग में हिनजो नालो जेको आहे किनान हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिते आया ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ई ॿ दीन जा मर्कज़ ठाहिया आहिनि। हिकिड़ो मको जिते हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे छॾे आया, ऐं मके जी जेका बि मर्कज़ आहे उनजो अॻिते वधणु हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे ज़रिए थियो। ॿियो मर्कज़ ख़ुदि इहो जेके असां फलस्तीन चऊं था, किनान चऊं था, या जेके असां बैतुल मुक़दस चऊं था। इहो बैतुल मुक़दस उमूमन सां चवंदा आहियूं, इहो बैतुल मक़दस आहे, मुक़दस न आहे, बैतुल मक़दस असुल जेको आहे उहो लफ़्ज़ आहे। इहो बैतुल मक़दस या जंहिंखे क़ुरान मजीद में मस्जिद अक्सा चयो, सुभान अलज़ी असरा बि अबदी लैल मिन अल मस्जिद अल हराम इल अल मस्जिद अल अक्सा, इहो मस्जिद अक्सा शहर जो नालो। हिन वक़्तु जेका मस्जिद अक्सा आहे या रसूल अकरम खां ॿाहिरि में ठही आहे, हिन जो वजूद उन दौर में कोन हुयो। क़ुरान मजीद जंहिंखे मस्जिद अक्सा चई आहे उहो अल कुदस पूरो शहर, जंहिंखे अॼु जे दौर में यरूशलम बि चयो थो वञे, इहो पूरे शहर खे मस्जिद अक्सा जेको आहे क़ुरान मजीद करार ॾिनो। तंहिंजे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॿ दीन जा मर्कज़ ठाहिया, हिकिड़ो मको ऐं हिकिड़ो जेको आहे इहो अल कुदस। अल कुदस में जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी नसल थी उहा हज़रत इसहाक़ में, हज़रत इसहाक़ उनजो फर्ज़ंद हज़रत याकूब, उनजा इहे ॿारहं पुट जेके सूरह यूसुफ़ में तव्हां उनजो तस्करो ॿुधंदा आहियो, ऐं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जो ख़्वाबु, ऐं उन खां पोइ हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम हलिया विया मिस्र जे पासे। हाणे फलस्तीन एशिया में आहे, मिस्र जेको आहे अफ्रीका में, तंहिंजे करे हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम इहे हलिया विया इन तरफ़ मिस्र जे पासे। इन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त बाद में हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे समूरनि पुटनि सां गॾु मुंतक़िल थी विया मिस्र। इहो हज़रत इब्राहिम खां हज़रत याकूब ताईं जो इहो दौरु आहे, जेके इहे किनान में रहिया, इन फलस्तीन में रहिया, उन खां पोइ ई मुंतक़िल थी विया मिस्र। मिस्र में इहे ॿारहं कबीला ठही विया हुया, छो त हज़रत याकूब खे ॿारहं पुट हुया, त ॿारहं कबीला हर कंहिंजी औलाद जो वधी वई त कबीला ठही विया ॿारहं कबीला। इहे उहो दिन में ॿारहं कबीला मशहूरु आहिनि। जेस ताईं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ज़िंदा हुआ तेस ताईं त ही सुकून सां रहिया ऐं जीअं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जी वफ़ात थी वई मिस्र में त पोइ वरी आहिस्ते आहिस्ते जेके मक़ामी क़ौम आहे क़िब्ती उन में जेके बादशाह ख़ानदान हुयो उन जो नालो फिरऊन हुयो फिरऊन ख़ानदान जो नालो आहे कंहिं शख़्स जो नालो कोन्हे फिरऊन पूरो ख़ानदान हो जंहिंजी बादशाहत जेको आहे उहो रही आहे इन्हनि सां हिन बनी इसराइल जो ज़ाहिरा त ॿ क़ौमूं हुयूं इहो पाण में इख़्तिलाफ़ पैदा कयो पोइ थोरे अरसे में फिरऊननि जे ग़ुलामीअ में हलिया विया बनी इसराइल इहा हिननि जी ग़ुलामी तक़रीबन 300 साल जारी रही बनी इसराइल जी ग़ुलामी मिस्र 300 साल जारी रही जंहिंखां पोइ हज़रत मूसा अलाहिस्सलाम हिननि में अलाह तबारक ताला मबूस फरमायो जंहिंजी ज़िमेदारी इहा आहे त हिन बनी इसराइल खे मिस्र मां वापसि फलस्तीन जेको आहे उहो वठी अचे निजात ॾे हिन ग़ुलामीअ मां हज़रत मूसा अलाहिस्सलाम जन वठी निकिता ऐं विच में बनी इसराइल जेके आहिनि उहे शरारतूं कयूं जिन खे क़ुरान मजीद तफ़सील सां बयानु कयो आहे अञा हाणे हाणे ताज़ो समुंड में रस्तो ॾिसी आया आहिनि जेको अचतो ठही वियो हलियो ऐं हीअ जीअं ॿाहिरि निकिरी आया त पोयां फिरऊन ऐं लश्कर जेको आहे ॿुॾी वियो हलियो हुनखे इहो मौजज़ो जेको आहे अज़ीम मौजज़ो पंहिंजे अखियुनि सां ॾिठुमि थोरो अॻिते हली ॾिठुमि त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ा बुत परस्त आहिनि जेके बुत रखी वेठा आहिनि उहे चौधारी जेके आहिनि उहे इबादत में वेठा आहिनि हिननि खे मंज़र ॾाढो भरो लॻो सोचनि हज़रत मूसा खे त हज़रत मूसा असांजे लाइ थोरो ख़ुदा ठाहे अने एतिरे क़दुरु ई ग़ुलामीअ में रही हिननि जी जेका फिक्र हुई उहा बसि थी लेकिन इहो आहे त दुनिया में उन वक़्तु जेके तोहीद परस्त हुया जहिड़ा बि हुया इहे ई हुया बाक़ी सॼी दुनिया बुत परस्त आहे तोहीद खां जेको आहे उहो परे तंहिंजे करे अलाह तबारक ताला हिननि जा जेके चइबो आहे नाज़ न ख़राबु थिया आहिनि हाणे सहरा में चवनि था पाणी खपे ऐं पाणी बि अहिड़ो खपे जो असां ॿारहं ख़ानदान जुदा जुदा थियूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला हुकुम ॾिनो त लठण जेको आहे हिन पथर ते उन ॿारहं चश्मा निकिरंदा अॻिते हलिया चवण लॻा मूसा या हिकिड़ो कमु असां कोन वठूं या अलाह जी इबादत कयूं या कमु कयूं ॿई कम असां हुकुम था वठूं हज़रत मूसा अलाह ताला खे जे ॿार घर में अर्ज़ कयो त पोइ मां हीअ थी चए अलाह ताला चयो हिन खां पुछ त पाण छा था चाहिनि कमु करणु चाहियो था या इबादत करणु चाहियो था हिन सम्झो त इबादत सवली आहे चयनि कमु कोन कंदासीं इबादत कंदासीं तंहिंजे करे खाध ख़ुराक जेके आहे असांखे अलाह जे तरफ़ा अलाह तबारक ताला मनो सलवा नाज़िल कई थोरे ॾींहंनि में जेको आहे उहो मनो सलवा मनो सलवा ही हिकु त भुगल पखी टाइप जो कोई हूंदो हुयो उहो ऐं उन सां गॾो गॾु नान रोहनी हिनखे मनो सलवा चयो वियो आहे कुझु ॾींहं ठाहिण खां पोइ जेको आहे तंग थिए त हज़रत मूसा सां हिकिड़ो ताम कोन था खाई सघां अच्छा भला हाणे छा खपे जीअं हाणे दाल खपे ऐं थूम खपे बसर खपनि अलाह ताला चओ भली शइ जेको आहे बुरो था लॻे भली बुरो सफ़ा तब्दील करणु चाहियो था त तब्दीली जेको आहे हेठां किसी हिन में तव्हां अंदाज़ो लॻायो त अलाह ताला हिन जा नाज़ न ख़राबु कया लेकिन हिन जी जेका सोच जी लेवली उहो काफ़ी पस्त थियल आहे जॾहिं वेझो पहुता हिन फिलस्तीन जे पंहिंजे असुल जेको आहे उहो मुल्क जे हाणे हितां निकिते हिननि खे 300 साल थी चुको आहे सो ॾिठूं त आबादीअ में ॿिया जेके आहिनि आबाद आहिनि ऐं आबाद त आहिनि पर उहे काफ़ी सख़्त माण्हू आहिनि ताक़तवर माण्हू हज़रत मूसा चयो त अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे त हिननि सां जिहाद कयो अल्लाह ताला तव्हांजी मदद कंदो तव्हांखे फतह थींदी चयो लॻा मूसा असां कोन विढ़ंदासीं तूं वञ तुंहिंजो ख़ुदा वञे हिन सां विढ़ो हिननि खे तव्हां गढ़ो जॾहिं निकिरी वेंदा त पोइ असां अलॻि तबरक ताला इन आख़िर जेको आहे उहो जेके चइजे त शरारत खां पोइ अलाह ताला फरमायो त हाणे तव्हां ते फलस्तीन 40 सालनि जे लाइ हराम करार। 40 साल ताईं जेको आहे उन सहरा में फिरंदो आहे जेको फलस्तीन ऐं इहो मिस्र जे विच में सहरा सीन आहे। सुबुह जो तयार थी सवारनि ते सामान लदे निकिरंदा, शाम जो जॾहिं सामान लाहींदा त ख़बर पवंदी जितां हू सफ़र शुरू कयो आहे उते ई वापसि मोटी आया। 40 साल इहो ई जेको आहे हिनजो कमु रहियो। हिकिड़ी नसल मरी वई, पहिरीं जेका आई ॿी वई हली, टीं जेको आहे नसल आई। इन में हज़रत मूसा अलाम जी बि वफ़ात थी वई, हज़रत हारून जी वफ़ात थी वई। हज़रत मूसा अलाम जा जानशीन हज़रत यूश इब्न नून उहो नबी हुया। पोइ उन्हनि जे ज़रिए जेका हीअ टे नसल आई इन्हनि जिहाद कयो ऐं पंहिंजो जॻह जेको आहे वापसि वरिती, पंहिंजे वतन ताईं पहुता। हाणे इहे जेके पंहिंजे वतन ताईं पहुता इहे 12 कबीला ऐं कंहिंजी बि हिकिड़ो कबीलो ॿिए जी वॾाई या ॿिए जी हुकूमत क़बूल करण लाइ तयारु कोन हुआ, तंहिं करे हुकूमत ठाहे कोन सघिया। 12 कबीला जुदा जुदा रहंदा जे कबीलनि टाइम जे पुराणे दौर में जेको आहे काज़ी उन्हनि में सिर्फ़ हूंदा जेके फ़ैसिलो कंदा। इहे तकरीबन चयो थो वञे त कोई 200 साल ईअं गुज़री विया, 150 साल ईअं गुज़री विया, 150 साल 200 साल हाणे ज़ाहिर आहे बग़ैर सरबराह जे अगरि क़ौम हुजे, दिफ़ा न हुजे त पाड़े वारा त जेके आहिनि उहे नियतूं पूरियूं थींदियूं। तंहिं करे आहिस्ते आहिस्ते हिनजो इलाइक़ो जेको आहे उहो पाड़े वारी क़ौम जेका आहे उहा खाईंदी वई, जेके उमालका क़ौम जेको आहे चयो वियो आहे। काफ़ी हिसो जॾहिं हिननि जो ज़मीन जो खाइजी वियो त पोइ वरी हिननि पैदा थियो त असां हाणे जेको आहे वापसि वठूं पंहिंजो इलाइक़ो वापसि कयो। हज़रत इश्मोईल चयो त ही तालूत जेको आहे उहो तव्हांजो सरबराह। तालूत बकरार हुयो, इतफ़ाक़ सां मुंहिंजी कुझु बकरियूं गुम थी वियूं। सो बकरियूं ॻोल्हण जे लाइ आयो हिननि वटि ऐं हज़रत इश्मोईल वटि त पंहिंजे हितां क़ौम खां पुछी ॾिए त मुंहिंजी बकरियूं हिन पासे न आहिनि। हज़रत इश्मोईल जो थोरी देरि वेह, हे थोरी देरि वेठो त इन विच में जेका बनी इसराईल जा इहे सरदार पहुतासीं असांजे लाइ भई सरदार ठाहे ॾे। अलाह ताला जेको आहे वेही लाज़ूम कयो त हीउ सरदार ई त हाणे आयो बकरियूं वठण जे लाइ, सरदार थी वञो। हिननि जी जेका नफ़्सियाती उहा उहा ई आहे जेका अॼु ताईं असां वटि आहे। चवण लॻा हीउ कॾहिं असां ते जेका बादशाह थींदो कुरान थींदो, हिन वटि माल त आई कोन, अॼु बि असां वटि इहो ई हूंदो माल पास थी वियो। उहा माल हूंदुसि त उहिदो मिलंदुसि, माल न हूंदुसि त उहिदो मिलंदुसि। तव्हां ॾिसो कंहिं ग़रीब माण्हूअ खे असांजी क़ौम वोट ॾियण जे लाइ तयारु आहे? साॻियो ई बनी इसराईल वारो घुराई, साॻियो ई बनी इसराईल माल परस्ती मालदार खे असां जेको आहे बादशाह बणाइण जे लाइ तयारु हो, यानी अञा वधीक मालदार बणिजे। तंहिंजे करे हिनखे जेको आहे उहो बणायूं न मजबूरी जेको आहे उहो थी। हिन खां सवाइ अलाह ताला चयो त मां हिनखे इल्म में ऐं बहादुरीअ में शुजात में वधायो आहे, तंहिंजे करे तव्हांजो सरबराह इहो आहे।
हिनजे ज़रिए विया ऐं वञी इन्हनि पंहिंजो हिसो जेको आहे वापसि वरितो। हाणे हिन खां पोइ ही टे जेके आहिनि हिननि वटि हुकूमतूं रहियूं, टे हुकुमरान रहिया आहिनि, हज़रत तालूत, इन खां पोइ हज़रत दाऊद, हज़रत दाऊद खां पोइ हज़रत सुलेमान। टे हुकुमरान हिननि जा रहिया आहिनि जेके इहे पूरे हिन इलाइक़े ते हिननि जी हुकूमत। हज़रत सुलेमान अलाम जे दौर में हिननि जी हुकूमत ऐं हिननि जी जेका तहज़ीब सकाफ़त हुई उहा काफ़ी फहिलिजी वई। معلومات حضرت سلیمان علیہ الصلوۃ والسلام ایک عظیم عبادت گاہ اتے جو ٹھائی جنہ کرے اللہ تبارک و تعالیٰ جنن کے مختلف مخلوقات کے حضرت سلیمان جو تابع کرے چھو ہو جن یہ عظیم عظیم پتھر جکے ہیں یہ مختلف شیوں جکے ہیں پہ ٹھائیوں ایک عظیم عبادت گاہ یا حضرت داؤد بنیاد رکھو ہو حضرت سلیمان کے دور میں اچھی مکمل جکے ہی بنی اسرائیل ہیکل سلیمانی چوندا ہیکل سلیمانی جو یو حضرت سلیمان علیہ الصلوۃ والسلام کے دور میں
پہلی راست ہیکل سلیمانی حضرت سلیمان کی وفات کا پوری میں وی اختلاف تھو بحکومت ٹھیک ہوئی اختلاف تھن کا دہ قبیلہ اتر میں رہا وہ جدا تھی ب قبیلہ دکھن میں رہا وہ جدا تھی پان میں ایترے قدر اندر میں اندر معاشرے میں فرادی اچھی ہوئی جو ایتر انبیاء کے قتل کرے چھ اللہ سزا طور اللہ تبارک تعالیٰ ان کے جو باطن جو بادشاہ ہو ان طور بخت نصر چاہیے بخت نصر عربی اصل جو نالو نبوکدنضر نبوکدنضر پرانی سومری بولی باطن کے سرزمین ان میں قرآن کہڑی مانا لفظ ہے لیکن نبوکدنضر کے عرب وارن جو بخت نصر جو نالو کرے چھو آیو ان سمورے فلسطین کے دباؤ برباد کر چھو جو حضرت سلیمان جو ٹھائل پورا ایریا ہوئی عبادت گاہ ان کے سفا زمین سے ملائے چھو پورا شہر جو القدس یہ زمین سے ملی ویو ایکڑو فرد جو نہ بچو جے بچا ان کے جو وہ غلام بڑھائے بابل کے سر زمین کو واپس مٹھی آئے ان غلام میں ٹے نبی بھی شامل ہے جے میں حضرت دانیال بھی ہے تین کر حضرت دانیال کی تاکہ قبر جو ہے وقت ایران میں نظر آئی یہ ان دور ہاں یہ بنی اسرائیل کی پہ فساد ہو اللہ تبارک تعالیٰ ان کے سزا طور جو ہاں میں چاہیں تو ان کے قرآن مجید کی آیات میں جتنے بیان کیا ویو ان کے حوالے سے تعلق خدمت میں درس کیا تھا سورہ بنی اسرائیل پڑھو ابتدا میں ان جو ہی تذکرو ہوا معراج جو تذکرو ہوا معراج چھاجے کرے سبحان الذی اسرا بعبده لیلا من المسجد الحرام الى المسجد الاقصى الذی بارکنا حوله لنريه من آیاتنا ہی معراج نہ ہے ہی اسرا ہے معراج جو تذکرو جو سورہ نجم میں ہی اسرا ہے تن کر ہن سورت جو نالو سورہ اسرا بھی ہے سورہ بنی اسرائیل بھی ہے بھائی نالا جے کہ ہوئے اعلان تھا اسرا دے کر اچ تو رسول اکرم جو اسرا بیان تھلا اسرا دی معنی ہے رات جو سفر یو شروع تھے تو مکے کان مسجد حرام کان ان جو اختتام جو کو ہے وہ القدس شہر رسول اکرم جن ان سفر میں شروع جو تھے تو مسجد حرام کا القدس ویندے رستے میں ان کوفے جے مسجد وٹ بھی لتھا ہیں اے برکات نماز پڑھی چونکہ جکا ابتدائی انبیاء جی سرزمین ہے وہ یہ ہے اتاں کا حضرت آدم حضرت نوح علیہ الصلوۃ والسلام حضرت ابراہیم علیہ الصلوۃ والسلام کے سب اتے نبی جے کہن رہے ہیں تے دے کرے رسول اکرم جن کے جن تے انن پورے انبیاء دی تاریخ بیان کی अवां ॾिसो त असां वटि तंज़ीमूं थींदियूं आहिनि ऐं हर साल उन्हनि जी मिसाल तौर या ॿिए साल जेको आहे इंतिखाब थींदो आहे उहिदेदार जो मर्कज़ी कंहिं सदर जो या मर्कज़ी सदर ॾिसंदो आहे त पोयों कमु केतिरो थियल आहे ताकी अॻिते वरी उतां खां शुरू कजे जिते पोयों छॾे विया आहिनि रसूल अकरम जन बि जीअं त पोयनि अंबिया जा वारिस आहिनि तंहिंजे करे रसूल अकरम जन खे इहो सफ़र करायो वियो आहे ताकी पोयां अंबिया ख़ुदि ॿुधाइनि त असांजी कारकर्दगी छा रही इसरा जो मक़सद इहो रसूल अकरम जन अचनि था मके खां कूफे ऐं कूफे में हिन मस्जिद जेको कूफा आहे हिते पाण नमाज़ पढ़ी आहे इतां खां इहो दीन जो जेको पैगाम आहे शुरू थियो आहे इन खां पोइ वञनि था अल-क़ुद्स शहर जेके असां अॼु यरूशलम बि चऊं था ऐं जेको आहे क़ुरान मजीद हिनखे मस्जिद अक्सा चयो आहे मस्जिद अक्सा मां मुराद कोई मस्जिद न आहे त मस्जिद लफ़्ज़ जी माना सजदे जी जाइ आहे जिते इंसान सजदो करे उहा मस्जिद आहे लफ़्ज़ मस्जिद जी माना सजदे जी जाइ तंहिंजे करे जीअं त इन पासे रसूल अकरम जे दौर में इहो आख़िरी हुयो जिते अलाह जे लाइ सजदो कंदा हुआ उनखां अॻिते पोइ जेका बुत परस्ती हुई तंहिंजे करे हिनखे जेको आहे मस्जिद अक्सा चयो आहे अक्सा यानी किनारे वारी किनारे वारी मस्जिद आहे यानी किनारे वारी इबादत आहे अल-क़ुद्स शहर में जॾहिं पाण पहुता आहिनि इहो राति जो सफ़र आहे त जेके बि बनी इसराइल जा अंबिया हुया ऐं उनखां अॻु में जेके अंबिया गुज़रिया इन्हनि सभिनी खे जमो कयो वियो रसूल अकरम जन उन्हनि जे इमामत फरमाई नमाज़ पढ़ी पढ़ाई ऐं इन्हनि सभिनी जेको आहे उहो पंहिंजा पंहिंजा अहवाल ॿुधाया त असां हिन तहरीक खे अलाह जी हिन तहरीक खे किथे पहुचायो तंहिंजे करे रसूल अकरम जो इसरा जो मक़सदु इहो आहे ताकी गुज़िरियल अंबिया जी तारीख़ मालूम कई वञे ख़ुदि उन्हनि जी ज़बानी त उन्हनि छा छा जेको आहे उहो कयो आहे उन खां पोइ मेराज आहे मेराज अलाह जे तरफ़ सफ़र आहे मेराज जो जेको मक़सदु छा आहे मेराज जो मक़सदु इहो आहे त हाणे मुस्तक़बिल जो प्लान छा आहे ज़हरा ख़ुदा वटां मिलंदो हीउ हुयो माज़ी जो कारकर्दगी मुस्तक़बिल जो प्लान जेको आहे ख़ुदा वटां मिलंदो तंहिंजे करे जेको आहे रसूल अकरम जन खे मेराज बि जेको आहे उहो करायो वियो किथां खां पाण बुलंद थिया आहिनि आसमाननि जे तरफ़ ऐं मानवी रूहानी दुनियाउनि जे तरफ़ हाणे इहो आयत जेका तव्हां उमूमन ॿुधंदा हो हिन खां पोइ फौरन पोइ जेको आहे उहो चयो थो वञे त आतना मूसल किताब असां हज़रत मूसा खे किताब अता कयो अलाह होदल बनी इसराइल असां हुनखे बनी इसराइल जे लाइ हादी मुक़ररु कयो बणायो ऐं हिदायत जो बुनियादी नुक़्तो छा हुयो अलाह तत्तख़िज़ु मिन दूनी वकीला ख़बरदार मूंखां अलावा कंहिं ते भरोसो न कजो कंहिं ते तवकुल न कजो इहे बनी इसराइल केर आहिनि हिन जो क़ुरान मजीद वज़ाहत करे थो ज़ुरियत मन हमल ना महनू इहे उन्हनि जी औलाद आहिनि जिन खे असां हज़रत नूह सां गॾु ॿेड़ीअ में सवार कयो उन्हनि जी यानी बनी इसराइल खे वञी अलाह तबारक ताला हज़रत इब्राहिम खां थींदे वञी हज़रत नूह अलाह सलाम ताईं मिलायो ॿुधाए इहो त चाहे अलाह तबरक ताला इहा हिकिड़ी तहरीक आहे जेका अलाह तबरक ताला जे हुकुम सां शुरू थी आहे ऐं जारी आहे इन वकाना अब्दन शकूरा नूह जेको आहे इंतिहाई अलाह जो शुक्र गुज़ार कंदो हुयो हाणे उहो जेको पहिरियों दफ़ो इहे बनी इसराइल आया ऐं हिननि फसाद कयो फसाद कहिड़ो कयो फसाद इहो कयो जो पाण में इख़्तिलाफ़ कयो सघनि पिया हज़रत सुलेमान जहिड़ी अज़ीम हुकूमत उहा सभु ख़तमु थी वई हली जिन नसीहतूं कयूं अंबिया उन्हनि खे क़तलु कयो वियो अलाह तबरक ताला हिननि खे सज़ा ॾिनी कंहिंजे ज़रिए सां हिन गुफ़्त नसर जे ज़रिए सां जेको बाबिल जे सरज़मीन मां आयो ऐं हिननि खे जेको आहे उहो ताराज़ करे हले वियो कज़ाइना इला बनी इसराइल फिल किताब असां तौरे त में ई बनी इसराइल जे लाइ इहो फ़ैसिलो लिखी छॾियो हुयो यानी हीअ शइ जेका हाणे क़ुर मजीद बयानु थो करे इहा तौरे त में बि मौजूदु आहे अञा भी मौजूद ऐं बनी इसराइल ते पहुचायो वियो छा लतुफ़सिदुन्न फिल अर्ज़ मरतैन तव्हां ॿ दफ़ा ज़मीन में वॾो फसाद बरपा कंदव ॿ दफ़ा मरतैन ॿ दफ़ा फसाद बरपा कंदो वलतअलुन्न उलुवन कबीरा ऐं वॾो तव्हां चोटी खणंदो चोटी वारा थींदो वॾा तकबुर वारा थींदो छो त अलाह जे अंबिया खे क़तलु करणु मामूली कम त कोन یہ پہلو دفعہ جڑے تو بخت نصر ہے فاذا جاء وعد اولاهما بعثنا عليكم عبادا لنا اولي باس شديد جڏھ پہلے اسان جي سزا جو وقت آيو جڏھ پہلو دفعہ فساد ڪيو ته اسان انن جي لاءِ مبعوث ڪيا سي پنهنجا بندا بندا يعني انسان لیکن انتهائي سخت ويا کہ جنگ ۾ انتهائي سخت ويا فجاسو خلال الديا اي انن جو کو گولے گولے گھرن ما جتے بھی لکھن جو مقام ہو سبنی ما جاسوسی کرے گولے گولے انن کے کبھی یا قتل کرے یا غلام بنائے ایکڑو بنا رہے وکانا وعدن مفعولا ایو اڑو وعدو ہو جو تھیانو تھیو یو پہلو دفعو ان بنی اسرائیل جو فساد جو کو اللہ تبارک وتعالیٰ अॻ में ई हिननि खे दौरे ते ॿुधाए छॾियो फसाद कंदो ॿ दफ़ा ऐं असां ॿई दफ़ा तव्हांखे सज़ा ॾींदासीं पहिरियों दफ़ो जेको थियो हुन जे ज़रिए सां हाणे इहे बनी इसराइल जी हुकूमत ख़तमु थी वई हितां इहो जेको टे हुकुमरान रहिया आहिनि हज़रत तालूत हज़रत दाऊद हज़रत सुलेमान हिननि जो अर्सो तक़रीबन 120 सालनि जो अर्सो आहे हिन खां वधीक डिघी हुकूमत न आहे पोइ बाबिल जी सरज़मीन जो सूबो थी वियो 70 साल ई ग़ुलामीअ में रहियो ऐं 70 सालनि ताईं इहो अलकुदस शहर बिल्कुलु जेको आहे उहो साफ़ रहियो पुराणी मस्जिद में तव्हां सूरे बकरा में पढ़ो हज़रत उज़ैर जो किसो जेको आहे तव्हांखे मिलंदो जेको हिकु शहर वटां गुज़रियो ॾिठई सॼो शहर जेको आहे बर्बाद लॻो पियो आहे त चवणु लॻो ही कीअं ज़िंदा कंदो अलाह ताला या अलाह कीअं ज़िंदा कंदा इहो इन शहर खां गुज़रियो पोइ अलाह तबारक ताला हिनखे जेको आहे मौत ॾिनो 100 सालनि ताईं पियल रहियो इहो हज़रत उज़ैर इन शहर खां गुज़रियो जेको पूरो जो पूरो जेको आहे शहर तबाह थियो 70 सालनि खां पोइ ईरान जो बादशाह कोरोश आज़म جن کے عرب جے کہ خسرو چون تھا بنی اسرائیل انن کے ظلم کرنے چھو قرآن مجید میں کہ ظلم کرنے چھو ظلم کرنے بن سنگل وا بسنگ بسنگ جے کہ جے کہ روایت ہنن وٹا بنی اسرائیل وٹ وہ آیا ہے त जॾहिं ही रहंदा हुया इहे ग़ुलामीअ में इन सरज़मीन ते इराक जी सरज़मीन ते बाबिल जी सरज़मीन ते हज़रत दानियाल ख़्वाबु ॾिठो हज़रत दानियाल नबी हुया नबी जो ख़्वाबु जेको आहे उहो अलाह जे दरबार में ई थींदो आहे ॾिठई त हिकिड़ो जेको आहे खूह आहे हुन ते जानवर आया आहिनि पाणी पीअण जे लाइ काफ़ी जेके आहिनि उहे जानवर आहिनि एतिरे में परे खां हिकिड़ो ॿियो बकर आयो आहे जंहिंजा ॿ सिंग आहिनि पर इलाही ढिघा आहिनि बकर खे सिंग त थींदा आहिनि पर हिनखे घणा ढिघा सिंग आहिनि सो अचण सां पंहिंजे सिंगनि सां सभिनी खे जेको आहे भॼाए कढे ऐं पाणीअ ते जेको आहे कब्ज़ो करे वियो पाण पाणी पीअण लॻो थोरी देरि खां पोइ वरी हज़रत दानियाल ॾिठो त हिकिड़ो ॿियो बकर आयो जंहिंजो हिकिड़ो सिंग ढिघो हुयो उन अची वरी हिनखे जेको आहे मारे कढियो हज़रत दानियाल जी ताबीर जेका ॿुधाई उहा इहा त ही जेको पहिरियों बकर हो जेको ॿिन सिंगनि वारो इहो ईरान जो बादशाह जेको आहे कोरोश आज़म ऐं जेको ॿियो आहे इहो सिकंदर आज़म जेको यूनान वारो सो इन करे ॿ सिंग जे त ख़्वाब में ॾिठा त इन करे हिनखे ज़ुल्कर नेन चयो थो ज़ुल्कर नेन ॿिन सिंगनि वारो पर इहो ईरान जो बादशाह आयो इन जेको आहे उहो हिन पूरे बाबिल जे सरज़मीन जी बादशाह त ख़तमु करे छॾी ऐं जेके बनी इसराईल क़ैद हुया ग़ुलामी हुनखे आज़ादी ॾिनी वापसि पंहिंजे अलकुदस शरीफ़ वञो उते वञी पंहिंजी जेको आहे वरी इबादत गाह बि ठाहियो ऐं बादशाह ईरान जेको आहे चयो त असां तव्हांजी मदद कंदासीं हुन मदद कई हिननि वरी जेको आहे उहो हैकल सुलेमानी ॿीहर तामीर कयो हाणे इहो तक़रीबन सूबो रहियो आहे ईरान जो कोई 200 साल 200 सालनि खां पोइ सिकंदर आज़म वरी जेको आहे उहो यूनान मां उथे थो उन भर पासे जो सभु जेके बादशाह ईरान समेत ख़तमु करे छॾियो तंहिंजे करे हीउ जेको सूबो हुयो ईरान जो हीउ फलस्तीन इहो हाणे सूबो थी वियो यूनान जो इहो ॾिघो अरसो न आहे यूनान जे हुकूमत में छो त सिकंदर आज़म खां पोइ हुनजी हुकूमत जेको आहे ॿियो को संभाले न सघियो एतिरी ॾिघी हुकूमत जेको आहे इंडिया ताईं पुॼी वियो किथां जेको आहे यूनान ऐं किथां जेको आहे इंडिया ताईं पुॼनि सुबहरत इन खां पोइ वरी रूम जो बादशाह जेको आहे उन ताक़त हासिल कई ऐं उन हिन सॼे इलाइक़े ते जेको यूनान जे बादशाह जे हुन में हो हिन सॼे इलाइक़े ते जेको आहे उहो कब्ज़ो कयो रूम जो इहो सूबो बणिजी वियो इहो फलस्तीन इहो रूम जो ई सूबो आहे जॾहिं हज़रत ईसा अल इस्लाम जी विलादत थी थी इहे रूमी आहिनि इन इलाइक़े ते हुकूमत उन्हनि जी आहे लेकिन बहरहाल इहो आहे त जीअं त ईरान जे बादशाह हिननि खे वापसि मोटायो तंहिंजे करे इहे वापसि अलकुदस शहर में रहंदा हुआ रहंदा हुते ई हुआ लेकिन हिन जो हुकूमत कोन्हे हुकूमत या ईरान जी या जेको आहे उहो यूनान जी या वरी जेको आहे रूम जी सुबुह हुयो हुननि जो हिनजी हुकूमत जेका आहे कोन आई हज़रत ईसा अलाह सलातो सलाम आया यहूदी हुन सां दुश्मनी कई हीउ ॿियो फसाद बर्पा कयो ॿियो दफ़ो जेको फसाद छो त अलाह ताला चयो तव्हां ॿ दफ़ा फसाद कंदो हीउ ॿियो दफ़ो फसाद जेको आहे उहो हज़रत ईसा अलाह सलाम जे ख़िलाफ़ु हिननि जेको कयो हज़रत ज़करिया खे शहीद कयो हज़रत ईसा अल इस्लाम खे हिननि त पंहिंजे तरफ़ां जेको असूले ते चाढ़े छॾियो यहूदी इहा बि ॻाल्हि आहे त अलाह तबारक ताला बचायो ऐं जेका इस्लामी रिवायत आहे उहा इहा आहे त हज़रत ईसा अल इस्लाम जा जेके आहिनि उहे हुया हवारी यार ख़ासि वेझा इन कम में उन मां हिकिड़ो जेको आहे उहो यहूदियुनि जो जासूस थी वियो हले उन जासूसी कई त हज़रत ईसा अल इस्लाम फलाणी जाइ ते जेको आहे उहो राति ईंदा ऐं उते जेको आहे उहो रहंदा ऐं तव्हां अगरि गिरफ़्तार करणु चाहियो था त उन गिरफ़्तार करे सघो था हज़रत ईसा अल इस्लाम उते आया राति रहिया हीउ बि हुननि में शामिल हुयो जॾहिं छापो लॻो त अलाह तबारक ताला हज़रत ईसा खे ईअं उतां खां ॿाहिरि कढी छॾियो जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शब हिजरत जेको आहे निकिरी विया कोई ॾिसी न सघियो ऐं हीउ जेको जासूस हुयो हिन जी शकल सूरत अलाह तबारक ताला हज़रत मूसा जे हज़रत ईसा जे करे छॾी हाणे इनखे पकिड़े जेको आहे उहो सूने ते चाढ़े छॾियो उहो चए बाबा मां ईसा न ईसा न शकल सूरत तूं ईसा वरी कहिड़ो ईसा थींदो हाणे इहो ॿियो फसाद आहे जेको हिन बनी इसराईल कयो ऐं इन ॿिए फसाद जो नतीजो इहो निकितो जो रूम जी बादशाहत हज़रत ईसा इस्लाम जे इन शहादत खां पोइ या जेके चए सूर्य खे चाढ़ण खां पोइ या जेको चयोसि हिनखे इन खां थोरो अरसो पोइ जेको आहे उहो ईसाई थी वई हली उहा ईसाई थी वई हली त यहूदियुनि जेको आहे उनजे ख़िलाफ़ बग़ावत कई जंहिंजे नतीजे में रूम जो बादशाह आयो हिनजो सॼो शहर जेको आहे दोबारा तबाह करे छॾियो जेको हिन हेकल सुलेमानी दोबारा तामीर कयो उहो तबाह करे ख़तमु थी वियो हाणे ॿियो दफ़ो जो ॿुधो कुमर अदद नालो कुमर करत अलाई पोइ असां वरी ॿीहर तव्हांखे जेको आहे उहो वारो ॾिनोसीं हैसियत ॾिनीसीं ॿीहर तव्हां आयो अलकुदस ठाहियो उते जेको आहे वरी कले सुलेमानी तव्हां ठाहियो ॿीहर तव्हांखे जेको आहे उहो अमदनाकुम बे अमवाल व बनीन अगे का वधिक तांगे माल दनो से अगे का वधिक तांजो औलाद थ यानी आदम शुमारी तांजे वधि हुई पुराने का वजअलनाकुम अक्सर नफीरा तांगे सा घणो तादाद बनाए छ हाय अल्लाह तबरक तआला फरमाए दो इन अहसनतुम अहसनतुम लअनफुसकुम नेकी कनो पांजे लाय कनो वाइन असातुम फलाह अगर बुराई कनो सजा तहां के मिले फएदा जा वअदुल आखिरत पोज रहे दो दफो असन जे सजा जो वायदो आयो जो है ना हजरत ईसा अलैहि सलाम हजरत जकरिया के खिलाफ ये जो अंबिया जो कत्ल कयो अल्लाह तबरक तआला इन फसाद के सजा देने के लिए ये रूम के बादशाह ने वापस मोकलो ले यसू अ वजूहकुम उन्होंने अची तहां जा चेहरा ही बिगाड़े छया जिको तहां जो एकड़ो मजहबी दीनी चेहरो हो तमाम चौंदा हो तो बाबा असो कहन हजरत मूसा की कौम आये जो इज्जत एहतराम सब जो बिगाड़े छोड़ता वरी यदुर मस्जिद कमा दखलू अव्वल मरे मस्जिद में दाखिल थे पे दफो वो बाबिल वा जो दाखिल थे अलव तदबीर आगे तबाह कर जी सिंधी में चब तबाह कर हको दफो इन खत्म थी वही सभी यहूदियों के पूरे फलस्तीन में रोम की भाषा कड़ी छोड़ बचा सारी दुनिया में फैल है हाँ यो जो सारी दुनिया में फैल यो इन कायम रो इस जो ही 1948 में इसराइल ठाए तकरीबन 2000 साल जो दौर तकरीबन 2000 साल छो त इनके जो कढ़ो वो फलस्तीन में रूम के बादशाह यो सन 70 ईसवी में 70 ईसवी यानी हजरत ईसा अलैहि सलाम के विलादत के 70 साल गुजरिया यो वाक्य जो इन 70 ईसवी का अगर तुम 1948 गण तकरीबन 2000 साल जो अर्सो थे यो सारी दुनिया में फैल अलकुदस में जो मामूली जो कित कित कोई रोंद ये हाँ जो फैल ये यहूदी पूरी दुनिया में इन हिस्सा थी वो हिस्सों वो जिनो बस यहूदी आयो हजरत मूसा के दीन से बाकी रहे लेकिन कौमी लिहाज का जै भी इलाके में वासी वह कौम से बस ईरान में रहूँ था ईरानी इराक में रहूँ था इराकी मिस्र में रहता थे मिस्री मिसाल तौर बरतानिया में रहता थे बरतानिया में कौम भी उई जिते रहा उनमें शामिल से बहस तो कौम के दिल मजहब पाँच हों कुछ इन जो इनके रद्द किया दिल मजहब पाँचों रखे कौम भी बाकी रखे बनी इसराइल वाली बी कहीं कौम में शामिल न हिस्सा थी वह यहूदियों इन कर सारी दुनिया में यहूदी पाकिस्तान में भी कुछ यहूदी जो हिस्सो जिन कें भी मुआशरे जो हिस्सों बणजन जो कें भी कौम जो हिस्सों बणजन कबूल न कर दीन मजहब भले पाँचों हो मिसाल तौर सिंधी हाँ सिंधी में जो शिया भी सुन्नी भी हिंदू भी या दीन मजहब झुका रहा तेज है वो कौम है दीन मजहब पान में गजी सके तो बो जो हिस्सो हो जिन असि कौमियत भी बाकी रखा बनी इसराइल वह खत्म न कर कें भी कौम जो हिस्सो न बढ़ा ये सेहून ही चाहेगा सेहूनिज्म सेहून जैसे अंग्रेजी में जायनिज्म चो तो वह सहीमूर बुलिया की तौर ते वो पहाड़ है यरूशलम में अलकुदस शहर में जी असा वट जो का सफा मरवा पहाड़ है निकल एतराम जे उन नोयत से एको तो सलवार पढ़ो खुद अल्लाह ये हुनन वट जो का है वो सहीमूर नाले सा पहाड़ है यरूशलम में उन सा पाजी निस्बत जो का है कौम जो हिस्सो न बणजंदा कौम बाकी रखंदासीं कोशिश कंदासीं दुनिया के कें भी खत्े में असांखे अलहदा पंहिंजी हिकिड़ो इलाइक़ो मिली वञे जिते असां पंहिंजी क़ौमी हुकूमत ठाहियूं किथे बि दुनिया में मिली वञे मुख़्तलिफ़ जेको आहे ऑप्शन जेके ईंदा रहिया ख़ासि तौर ते जॾहिं मगरबी दुनिया मथे आई ऐं इन्हनि जेको आहे उहो दुनिया ते कब्ज़े करण जी कोशिशि कई तव्हांखे मालूम आहे त बरतानिया असां ताईं पहुची वियो इंडिया पाकिस्तान ॿई जेके आहिनि ग़ुलाम बणिजी विया इहे अर्से ताईं जेके आहिनि उहे ग़ुलाम रहिया आहिनि ही जेके यहूदी हुया इहे यूरोप में बि हुया यूरोप जे यहूदियुनि जी काफ़ी हिसो अहिड़ो हुयो जिन मकामी क़ौमियत जेको आहे क़बूल करण खां इनकार कयो बाक़ी अक्सर जेको आहे दुनिया में रहिजी वियो अगरि यहूदी आहिनि लेकिन क़ौमियत जेका बि उतां जी आहे इहे जेके यहूदी आहिनि दुनिया में रहनि था इहे वापसीअ जा ख़्वाहान न आहिनि इहे वापसी नथा चाहिनि फलस्तीन में छाजे करे उनजो सबबु इहो आहे त अलाह तबारक ताला इन्हनि खे चयो हो ॿ दफ़ा तव्हां फसाद कंदो असां सज़ा ॾींदासीं अॻिते बि जेकॾहिं तव्हां गड़बड़ कंदो त असां बि कंदासीं आया त इनशाला तव्हांजी ख़िदमत में बयान कयां थो तंहिंजे करे हिननि जो चवणु इहो आहे त जॾहिं बि असां हिते वञी हुकूमत ठाही आहे त हुकूमत ख़राब थी वई आहे पोइ उन्हनि जेका ज़ुल्म कया आहिनि तंहिंजे करे अलाह जी सज़ा मिलंदी टियों दफ़ो बि वेंदासीं इहो अलाह जी सज़ा मिलंदी तंहिंजे करे असां वापसि कोन वेंदासीं जिते आहियूं इहो हुते रहंदासीं लेकिन जेको आहे उहो फलस्तीन कोन वेंदासीं इहे हिन यहूदी जेके जेको आहे ज्यूस चयो थो वञे लेकिन सेमूनी उहे जेके इहो क़बूल नथा कनि जेके चवंदा न पवंदा असांखे पंहिंजी क़ौम बाक़ी रखणी आहे असांजी क़ौम जेका आहे उहा हज़रत याकूब जी क़ौम आहे ऐं ख़ासि जेको आहे नहनो अबना अल्लाह असां अलाह जा पुट आहियूं अलाह जा पुट आहियूं ख़ासि जेको आहे असां नसल आहे बाक़ी ॿिया जेके नसल आहिनि दुनिया में सभु जेके नसल जा खाद में ग़ुलाम तौरु आहिनि अलाह ताला सॼी नसल खे जेको आहे उहो इज़त ऐं हू ॾिनी नसल परस्त आहिनि तंहिंजे करे इहे मगरब में रहिया जर्मनी में रहिया बरतानिया में रहिया ऐं हिन पासे जेको आहे उहो रहिया हिते जेको आहे इन्हनि सेहूनिज़म जी इहा तंज़ीम ठाही ऐं इन्हनि मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे पंहिंजे नंढे मुल्क ठाहिण जी जेको आहे उहो कोशिश बि कई या जेको चयो त मनसूबाबंदी कई आस्ट्रेलिया में बि कई कद जाइ ते जेको आहे अफ्रीका में बि हिननि ॾिठो त हिते थी थो सघे या हिते थी थो सघे लेकिन जीअं त बहरहाल सभिनी जी जेको आहे उहो लॻल हुई दिलि जेका आहे फलस्तीन सां छो त असांजो ॾाॾो जेको आहे हुते रहंदो हाणे जॾहिं त जेको आहे उहो हुनखे छॾे ॿ हज़ार साल गुज़री विया आहिनि निकिते ॿ हज़ार साल हिनखे थी विया आहिनि हाणे इहो सहयूनियन जेको आहे उहो बरतानिया सां जीअं अर्ज़ु कयुमि त बरतानिया तक़रीबन सॼी दुनिया ते छाइजी वई यूरोप चयो वेंदो त बरतानिया जे बादशाह तां सिज न लहंदो आहे हिकिड़ी जाइ लहंदो आहे त ॿी जाइ ते अगरि उभरंदो आहे त उहो बादशाह बरतानिया जी हूंदी आहे हिननि जेको आहे हुन सां ठाह कयो ऐं इहो 1917 में बरतानिया इन फलस्तीन ते कब्ज़ो कयो जेको अॻु में जेको आहे उहो तुर्कनि वटि हुयो उस्मानी ख़िलाफ़त उस्मानी ख़िलाफ़त जे ख़िलाफ़ बि जेको आहे उहो बरतानिया ऐं मगरबी दुनिया कयो जेको मगरबी दुनिया जे हवाले सां ज़्यादा बहस न कंदासीं छो त जुदा मौज़ू थी वेंदो हलियो ही मौज़ू जेको आहे हुनखे मुकमल कयूं ही बरतानिया हिननि खे हिते चयो त बाबा तव्हांखे असां इहो इलाइक़ो ॾियूं था हिते वञी तव्हां रहो ऐं इहो तव्हांजो मुल्क आहे इन जो असल बुनियाद छा हो, इन जो बुनियाद यो हो त जीअं त ही मकामी क़ौमियत में ज़िम न थींदा, तंहिंजे करे हर मुल्क जे लाइ मसइलो हूंदा। इहो साॻियो ई मसइलो जेको आहे जर्मनीअ में हिननि पैदा कयो, जंहिंजे नतीजे में जेको आहे हिटलर हिन जे ख़िलाफ़ जेको आहे पूरी या तहरीक जेका आहिनि उथारी। हाणे हिटलर जो तहरीक उथारी त जेके जर्मनी जा यहूदी उहे बि भॼी चुका आहिनि, वञनि पिया बर्तानिया। बर्तानिया ॾिसो अॻ में जेके मौजूदु आहिनि उन्हनि मां ई तंग आहियूं, ही बि ईंदा त पोइ आख़िर छा थींदो। तंहिंजे करे जेको आहे हुननि इहो पंहिंजी जेके चइबो आहे त गर्दन मां इहो कढण जे लाइ तव्हांजो पुराणो वतन आहे बाबा, 2000 साल पुराणो तव्हांजो ॾाढी अबाणो वतन आहे। हुननि खे हिन वधीक ॿियो छा खपे। इहो 1917 में हिननि जो पाण में पिक थियो आहे, ऐं जेको आहे 1948 में बर्तानिया हिननि खे इहो इलाइक़ो ॾिनो। जीअं ई उतां खां लॾे अचणु शुरू थिया, तीअं मक़ामी फ़लस्तीननि खां जेको आहे ज़मीनूं कब्ज़ो करणु शुरू कयो, ज़बरदस्ती हुननि खे जेको आहे कढणु शुरू कयो, ऐं हिन वक़्तु सूरत हाल उहा आहे जेका मुंहिंजे साम्हूं। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल में तारीख़ जे हवाले सां असां हिते पहुता। हाणे क़ुरान मजीद जेको आहे उहो चवे थो त ॿ दफ़ा असां लिखियल आहे, इहो त लाज़िमी तौरु कंदो तव्हां, ऐं ॿई दफ़ा असां सज़ा ॾींदासीं। पोइ चयो थो वञे असां रबकुम ऐं यरहमकुम, थी सघे थो तव्हां अगरि चङा बणिजो त अलाह बि तव्हां ते रहम कंदो, महिरबानी, छो त अलाह जी न कंहिं क़ौम सां दुश्मनी न को अहिड़ी दोस्ती जो जेको करे त ठीकु आहे। अलाह त फ़र्क़ु ताला जो किरदार सां तालुक आहे, तव्हां भलो कमु कंदो त अलाह तव्हां ते रहम कंदो। पर जेकॾहिं इन उदतुम उदन, पर जेकॾहिं तव्हां टियों दफ़ो वरी वापसि उहो साॻियो ई फसाद कंदो त असां बि वापसि सज़ा ॾींदासीं। इहो टियों दफ़ो जो तस्करो क़ुरान मजीद में इन आख़िरी जेको आहे हिसे में आहे, इन उदतुम उदन, तव्हां वापसि उहो पुराणो किरदारु अपनाईंदो त असां बि सज़ा ते वापसि मोटींदासीं। हाणे इहो टियों दफ़ो आहे हिननि जो जेको हिन वक़्तु जेको आहे उहो थिए पियो। अच्छा, अगरि तव्हां कंदव असां वापसि मोटंदासीं पोइ छा थींदो, वजालना जहन्नम लिल काफ़िरीन हसीरा, ऐं पोइ मक़ाम जहन्नम आहे। हिन जो मतिलबु आहे त इन खां अॻिते पोइ जेको आहे इन्हनि सहेलियुनि जो कोई यहूदियुनि जो कोई जेको आहे उहो तारीख़ में नालो निशान ॾियणु न रहंदो, कमज़ोर तरीन थी वेंदा, ख़तम थी वेंदा। हाणे इहो मगरिब हिते पंहिंजी गिचीअ मां हिननि खे कढी हिते आंदो, लेकिन सिर्फ़ इहो कोन हुयो। मगरिब चाहियो पिए हिते जेको आहे पेर खोड़े पोइ सॼे जेको मिडल ईस्ट आहे इन ते जेको आहे कब्ज़ो कयो वञे, जीअं मगरिब कयो अमेरिका ते कब्ज़ो कयो। अमेरिका में हिन वक़्तु जेके अछे नसल वारा आहिनि इहे सभु यूरोपी आहिनि, मकामी आहिनि कोन, ॿाहिरां जा वियल आहिनि, मकामी क़ौमनि क़बीलनि खे जेको आहे तबाह बर्बाद करे पाण हावी थी वेही रहिया, काबज़ी न ॾिनी सभु। साॻे नमूने सां जेका केनाडा आहे, अमेरिका खां मथियो हिसो केनाडा दुनिया जो जेका सभिनी खां वॾो एरिया वारो मुल्क आहे, इन में जेके बि इहे अछा आहिनि सभु जेके आहिनि यूरोप मां वियल आहिनि, काबज़ी न हुते सॼो इलाइक़ो कब्ज़े में थियल आहे, अञा ताईं काबज़ी न ॾिनी, मकानी आबादी खे तबाह बर्बाद कयो अथऊं। साॻे नमूने सां ई ऑस्ट्रेलिया में आया, ऑस्ट्रेलिया जो पूरो हिसो जेको आहे इहो मकामी क़बाइलनि खां साफ़ करे छॾियो आहे, हिन वक़्तु जेको आहे मकामी क़बाइल न हुजण जे बराबरि आहे। जेके बि अच्छा तव्हांखे ऑस्ट्रेलिया में नज़र अचनि सभु जेके आहिनि इहे यूरोपियन, साॻे नमूने सां न्यूज़ीलैंड में। ईअं हिननि जो अॻिते इहो पूरो मनसूबो हुयो त दुनिया में, छो त जीअं यहूदी नसल परस्त आहिनि ईअं ई यूरोपी अछे हिन रंग वारा इहे नसल परस्त आहिनि, हुननि जे नज़र में अछे नसल वारा जेके मथां आहिनि, बाक़ी ॿिया जेके रंगदार ऐं कारा आहिनि, कारनि खे त उहो जेको आहे ग़ुलाम सम्झंदा हुआ, तंहिंजे करे जेको आहे वेंदा हुआ अफ्रीका में जेको आहे जिते बि मिलंदा हुआ पकिड़े जेको आहे हुनखे ग़ुलाम बणाए मोटींदा हुआ पंहिंजे मुल्क में जेको आहे विकिणी छॾींदा हुआ। इहो हुननि जो पुराणो धंधो रहियो आहे यूरोपियुनि जो। तंहिंजे करे इहो यूरोप वारनि हिते इसराइल इन करे ठाहियो ताकी इते पेर खोड़े पोइ वरी अॻिते बि जेको आहे पंहिंजी आबादी वधाई वञे ऐं आहिस्ते आहिस्ते जे ॿियनि मुल्कनि में जेको आहे उहो पंहिंजी आबादी ठाहे वञे हिते बि ठाहींदो। मसइलो इहो थियो जो इहो यूरोप ई पाण में घुरी पिया, पहिरीं जंगी असीं ॿी जंगी असीं वर्ल्ड वॉर, हालांकि वर्ल्ड वॉर कोन ही यूरोपियन को पाण में विड़िया, लेकिन नालो वर्ल्ड वॉर न छो त हू सम्झंदो आहे असां खां सवाइ दुनिया आहे कोन, तंहिं करे वर्ल्ड वॉर वन ऐं वर्ल्ड वॉर टू इन में ही एतिरो कमज़ोर थी वियो आहे जो अॻिते जे लाइ मनसूबो हिकिड़े पासे जेकी कब्ज़े में इलाइक़ा आहे उन्हनि ते पंहिंजो कंट्रोल बरकरार न पिए रखी सघिया, तंहिं करे पाकिस्तान खे बि आज़ादी मिली वई, इंडिया खे बि आज़ादी मिली वई, घणा मुल्क आज़ाद थी विया, आज़ादी कोन मिली, असल में हू कब्ज़ो बरकरार रखी न पिए सघिया, कमज़ोर थी विया हुआ, हुन वटि जेको आहे उहो उहा ताक़त न रही जो कब्ज़ो बरकरार रखी सघां। हाणे इसराइल छा जे लाइ वजूद में आयो हो, ताकी हिते पेर खोड़े अॻिते वधियो वञे, उहो ख़तम थी वियो इंडिया मां वापसि, पाकिस्तान मां वापसि, पर इसराइल जे ज़रिए अॻिते किथे कुझु कोन थी सघे, ॿी दुनिया मां वापसि घणनि जाइनि मां वापसि थी वियो। लेकिन वरी इन ई अरसे में इन मिडिल ईस्ट मां तेल निकिरी आयो। हाणे तेल हिकु अहिड़ी शइ हुयो जेका मगरब जी पूरी इंडस्ट्री जेका हले उहा हिन तेल ते हले, तंहिं करे मगरब जो मफ़ाद वापसि था थी वियो। उन दौर में जॾहिं तेल निकितो शुरूअ में चयो थो वञे त दुनिया जो तक़रीबन कोई 75-80% तेल मिडिल ईस्ट मां वेंदो हुयो, हाणे इहो घटि थी वञे जेको आहे 25% मसरायो आहे घटि थी वियो। तंहिंजे करे हिननि जो मफ़ाद मगरबी दुनिया जो, अमेरिका जो, यूरोपियन जो, हिन मिडिल ईस्ट में छा जो तेल जो, हू ख़तम थी वियो फैलजण वारो तेल वारो। हाणे तेल वारे मफ़ाद लाइ हिननि ॿ जेके आहिनि उहे पंहिंजा मुल्क ठाहिया, हिकिड़ो सऊदी अरब जंहिंजी पॉलिसी आहे चेक बुक पॉलिसी, जीअं असां वटि ज़रदारी मशहूरु आहे न, जेको कावड़ ॿुधोसि त पुछंदो आहे छा खपई, सो जेको बि हिन इलाइक़े में मगरब जे मफ़ादात जे ख़िलाफ़ उथे त भाउ मगरब असांजे मथां छाजे लाइ आख़िर जेको आहे थुपियो पियो आहे, त अगरि लालच में अची सघे थो त सऊदी अरब आहे माल ॾींदुसि आराम करे वञो बाबे ऐशकर तूं असां कयूं था तव्हां ऐशकर, पर किथे बि आहिनि जेके माल जे लालच में न ईंदा आहिनि त पोइ छा कजे। पोइ वरी इसराइल उहो वरी ॾंडे वारी पॉलिसी, त अगरि माल वारे हुन में नथो अचे त हिन पासे ॾंडो आहे। हाणे इहे ॿई मुल्क इन्हनि जे मफ़ाद में हुया इन करे छो त हिननि खे तेल खपंदो, हुतां ॾंडो ॾेखारींदा हुआ, हितां माल ॾेखारींदा हुआ, जेको हिते खासे त हिते ठीकु आहे, न त जेको आहे हुन जे ज़रिए ख़ात्मो करिणो आहे, तव्हां ॾिठो भुटो मारियो वियो हुन जेको आहे हुन में फैसल मारियो वियो हुन में, इहे सभु इन ई जेको आहे हुन में तेल जे मफ़ादात ते थोरो जेको आहे हुननि कोशिश कई रोकण जी, ॿई वॾियूं शख़्सियतूं जेके आहिनि मारिजी वियूं। हाणे इहे ॿई जेके आहिनि मुल्क इन करे विया। हाणे मसइलो हीउ थी वियो आहे त दुनिया में ॿी जाइ तेल जाम निकिरी आयो, हाणे तेल जेको आहे हितां जेको वञे थो दुनिया जो 25% खां घटिजी वियो, वरी तेल जे तरफ़ दुनिया जी तवजो घटि थी वई छो त तेल जो आहे कार्बन डाइऑक्साइड पैदा कई, कार्बन डाइऑक्साइड पैदा कई, गर्मी वधी वई, गर्मी वधी वई त जेको आहे मौसम तब्दील थी वियो, नुक़सान करे था चयो पोइ छॾियो तेल खे, हाणे अचो वापसि जेको आहे हवा जे चकीअ जे पासे या जेको आहे सिज जी जेको आहे सोलर सिस्टम वग़ैरह वग़ैरह इहे तेल खे छॾियो। तंहिंजे करे दुनिया मगरब दुनिया जो हाणे तेल वारो मफ़ाद बि न रहियो आहे। तंहिंजे करे ओबामा जे दौर खां वठी तेल जो मफ़ाद जेको ख़तमु थियो, त हाणे सऊदी अरब ऐं इसराइल खे बाक़ी रखण जो मगरबी दुनिया वटि कोई जवाबु आहे कोन। हाणे ॿई पिया रोअनि, ख़ासि करे तव्हां ओबामा जे दौर में ॾिठा हूंदा ॿई गॾु रहंदा, छो तो ॿिन्ही खे मगरब जो कप पंहिंजो मगरब चाहींदो त इहे रहनि कोन था, इहे हुकूमत रहनि, इहे सऊदी बादशाह त रहे। हाणे जॾहिं हुननि हथु कढियो त सऊदी अरब सम्झो त हाणे अमेरिका हथु कढंदो मुंहिंजी बादशाह त कान कान रहंदी, छो त बादशाह तूं हुन अरबनि में त इहे अरबनि में जेके बादशाह तूं आवाम जे ज़ोर ते त आहिनि कोन, आवाम जे एतमाद ते त आहिनि कोन। छाजे एतमाद ते? इहो अमेरिका जे एतमाद ते हुया। हाणे अमेरिका जो मफ़ाद निकिरी वियो, हाणे ॿिन्ही जो जेको आहे वजूद ख़तरे में जो पियो, त कॾहिं इसराइल पियो रोए, कॾहिं जेको आहे सऊदी अरब पियो रोए, पोइ ॿिन्ही चयो हाणे जॾहिं जुदा जुदा रहूं त गॾिजी रहूं न, घटि में घटि कोर्स त थींदो, तूं रहंदे त मां ख़तमु कंदुसि, मां रहंदुसि त तूं। असांजे ॻोठ में हिकिड़ो जेको आहे नेक शख़्स हुयो, असांजो उस्ताद हुयो, लेकिन चवंदा हुया त ज़िदी हूंदो हो ॾाढो, जॾहिं नंढो हूंदो ज़िदी हूंदो, हेड मास्टर थी वियो बाद में जेको आहे असांजे हाई स्कूल जो। सो जॾहिं बि पीउ खे कोई कमु हिनखे चवणो हूंदो त हुनजो उबतड़ चवंदो हुउसि। मिसाल तौर घर में हिनखे मोकिलणो आहे ज़मीन ते, चवंदो हुउसि त शफ़ी मोहम्मद ज़मीन ते न वञी, आख़िर असां पंहिंजे घर ज़मीन त मोकिलणो हूंदोसि घर, चवंदो शफ़ी मोहम्मद घर न वञी, आख़िर असां। सो हिकु बाबे खे मार ॾिनसि अचे रुनो बसी में करे, भाभी चवो बस कहिड़ा हाणे मां ॿ थपूं हुयूं, ॿिनि थपुनि जे वजह तूं कलाकु रोनो आहे, चिप कर, चवनि चिप न करे हर ॿार रोई रोई थकिजी त पवंदो, चिप जो कई त बाबे चयो चिप की थी न, आख़िर न सिंह कढो साहु कटो बंदि पिया रहंदा आहियूं। सुख भाजी ॿई जेके आहिनि उन्हनि जे जॾहिं वजूद जो ख़ात्मो जेको आहे उहो सम्झो वियो त मग़रबी दुनिया हाणे असांजी सरपरस्ती नथी करे, असांजो वजूद वञण वारो आहे, इन्हनि ॿिन्ही जेको आहे हाणे अरबनि जेको आहे पाण में गॾिजी इहो कयो आहे त बाबा रहूं त घटि में घटि गॾिजी त रहूं न, ताकी रोअण जो आवाज़ जेको आहे घणनि ताईं पहुचे। हिन वक़्तु न सम्झो, हाणे इहो सऊदी जी हुकूमत बि ख़तमु थियण वारी आहे ऐं इहो इसराइल बि ख़तमु थियण वारो आहे, छो त मग़रब जो मफ़ाद ख़तमु थियो। हिन ताज़ो हाणे तव्हां जेकॾहिं ॾिसो त ताज़ो जेको आहे उहो जिन फलस्तीन जे हथनि में अॻु में तव्हां नज़र ईंदो फोटू ॾिसो, पथर हूंदा टैंक जे मुक़ाबले में, जोश आहे, ईमान आहे, पर टैंक खे पथर छा कंदो, मुक़ाबलो त कोन कंदो न। हाणे हुननि जे हथ में मिज़ाइल आहिनि, हिन दफ़े पूरे इसराइल जो अमन जेको आहे उहो ख़राबु, मग़रबी दुनिया में ख़ुदि जेको आहे उहो फलस्तीन जे हक़ में इसराइल जे ख़िलाफ़ वॾा मुज़ाहिरा थिया। ख़ुदि अमेरिका में ताज़ो मुज़ाहिरो थियो आहे जंहिंमें चयो थो वञे त 5 लख माण्हू जेके मग़रब जो मफ़ाद ख़तमु थी वियो। अच्छा हाणे हीउ जेको जुमिलो आहे हिनजो जेको आहे उहो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, पर पुराणे मजीद जो इहो वाइदो आहे तव्हां वापसि फसाद कंदव त पोइ असां वरी सज़ा बि असां ॾींदासीं। हाणे ॿ जेके आहिनि उहे मालूम आहिनि, हिकिड़ो जेको आहे उहो थियो बाबिल जे सरज़मीन जे बादशाह जे ज़रिए, ॿियो थियो रोम जे बादशाह जे ज़रिए, ही कंहिंजे ज़रिए थींदो? हे जेको ओदतम ओदम आहे इहो कंहिंजे ज़रिए थींदो? असां वटि रिवायत आहे जेका अलामा मजलिसी बयानु कई, अलामा मजलिसी शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहंदा सर, यानी 12वीं सदी हिजरी, 12वीं सदी हिजरी जो मतिलबु आहे न को इसराइल न को काई शइ, मसलो ई कोन हुयो, काई शइ कोन हुई। रिवायत आहे इमाम जाफ़र सादिक़ अलैहि सलाम ऐं उहा लिखी वई जेका आहे उहा अॼु खां 400 साल 300 साल अॻु में लिखी वई आहे, जॾहिं हिन फलस्तीन जो मसलो हुन इसराइल काई शइ कोन हुई। इमाम अलैहि सलाम खां पुछियो वियो मौला इहे केरु आहिनि, त मौला टे दफ़ा कसम खणी चयो हुम वल्लाह अहलकुम, हुम वल्लाह अहलकुम, हुम वल्लाह अहलकुम, अलाह जो कसम इहे अहलकुम आहिनि, अलाह जो कसम आले गुम आहिनि, अलाह जो कसम आले गुम आहिनि। तंहिंजे करे इहो टियों दफ़ो हिननि जी बर्बादी उहा पुराणे मजीद जे हिन वाइदे जे मुताबिक़ थियल आहे या थींदी। अलाह जो वाइदो आहे, अलाह जो वाइदो कॾहिं उबतड़ कोन थींदो आहे। उतो उदना तव्हां फसाद कंदो, असां बि सज़ा ॾींदासीं। तंहिंजे करे अलाह जे सज़ा जो वारो अची चुको आहे। हिन वक़्तु जेको आहे हिननि जी सज़ा शुरू थी चुकी आहे। केतिरो वक़्तु सोपी रहे इहो अलाह थो ॼाणे। बाक़ी इहो आहे त ही हिन वक़्तु जेके तव्हां ॾिसंदो त सूरत हाल आहे उहा थोरो हाणे जे ख़िदमत में हिनजे अर्ज़ु कयां त टेक्नोलॉजी जे लिहाज़ खां अमेरिका ऐं इसराइल में कोई फ़र्क़ु न आहे। कुझु शयूं इसराइल जूं अमेरिका खां मथां आहियूं। इसराइल पंहिंजे मुल्क जे मथां जेके चवंदा आयरन डोम एंटी मिज़ाइल जा टे सिकम ठाहियूं। एंटी मिज़ाइल हेठां ई जेको लेवल वारा उन्हनि जे लाइ हिन वटि पंहिंजो जेको आहे एरो जो सिस्टम हुजे। जेके मिज़ाइल हेठि जेको आहे उहो फिलो कनि सतह जे लिहाज़ सां। उन खां विचोलो जेको आहे उहो अमेरिकन पेट्रियॉट सिस्टम ऐं उन खां मथां वरी हिननि जो पंहिंजो टियों सिस्टम आहे जेको हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे खंभाणीअ जे नाले सां हिननि जेको आहे उहो रखी छॾियो आहे। टे इहे परत आहिनि ऐं हिन जी टेक्नोलॉजी अहिड़ी हुई जंहिंजे हवाले सां हिननि जी दावा इहा आई त काई बि मिज़ाइल जेको ॿाहिरां अचे थो इहो ज़मीन ते न पुॼंदो। हिननि टिनी मां कोई न कोई जेको आहे हुनखे तबाह कंदो। हाणे ॾिसो तब्दीली कीअं थी अचे। शाम में जेको आहे उहो ही 2011 में दाइश ऐं इहो वजूद साॻियो ई इसराइल जे हिन जेको आहे हुनजे हवाले सां थियो। सऊदी अरब ऐं इसराइल गॾिजी जेको आहे हिनखे वजूद ॾिनो दाइश वारनि खे जेको आहे कमज़ोर करण जे लाइ। चइनि सालनि खां पोइ जॾहिं ॾिठो वियो त शाम जी हुकूमत पंहिंजा इलाइक़ा वापसि पई वठे त हाणे इसराइल ॾिठो त असांजो सॼो जेको आहे उहो बर्बाद पियो थिए। ट्रंप जे चवण मुताबिक़ त असां हिन मिडल ईस्ट में हिन हिन कम जे लाइ $7 trillion ख़र्च कया आहिनि। $7 trillion शइ थींदी आहे। ॾिठो सभु थो वञे त इसराइल जेको आहे उहो शाम ते बमबारी करणु शुरू कई। 2015 खां शुरू थो थिए जेको बि जेको हिननि जो हुजे हुते जेको आहे बमबारी पई थिए। ईरान जा जेके फ़ौजी हुते जेके हिन मशवरे जे लाइ ॾिनल उहे बि जेको आहे उन्हनि खे बि जेको आहे हाणे शाम वटि अहिड़ो निज़ाम हुयो कोन जेको वरी इसराइल जे F-35 जेको 5th generation वारो हिननि जो आहे जहाज उनजो मुक़ाबिलो करे सघां। तंहिं करे ईंदा हमिलो कया जाईंदा शाम वीचारो मज़लूम हुयो। तब्दीली थी अचे 2018 में शाम पंहिंजो जेको आहे उहो निज़ाम दिफ़ाई निज़ाम जेको आहे बहितर कयो। इसराइल खे ख़बर कोन्हे इसराइल जा 2 F-16 जेके उहे शाम जे इलाइक़े में आया। शाम जे डिफेंस सिस्टम जेका ॿिन्ही खे हिट कयो। हिकिड़ो त जेका बिल्कुलु तबाह बर्बादु थी वियो हुनजो पायलट जेको आहे इजेक्ट करे वियो जेको आहे पंहिंजी सरहद में। ॿियो बि जेको आहे ज़ख़्मी थियो आहे उहो जेको आहे इसराइल जी सरहद जे अंदरि वञी जेको आहे लही वियो। हिन जो मतिलबु इहो आहे त हाणे शाम जे इलाइक़े में दाख़िल नथा थी सघूं। शाम जे इलाइक़े में दाख़िल नथा थी सघूं। हाणे छा कंदा हुया? हाणे वरी ॿी शरारत कंदा हुआ। ॿी शरारत इहे कंदा हुया जो ही बुलंद थींदा हुया इसराइल जे ई हुन हवा में। पोइ उतां जेको आहे टारगेट कंदा हुआ दमिश्क थी या शाम जे इलाइक़े में। या वरी जो है वो लुबनान के उन एरिया में वही एयर में वही हवा में वही उतों जो वो टारगेट कला शाम जो इलाज हाँ अगर जो शाम दिफा तो करे लुबनान वाले लगे तो करे तो लुबनान दोस्त मुल्क उनके सुवरेनिटी उनको खुद मुख्तारी नो कर टे परत एंटी मिसाइल जो है वो एक बे में जो है वो तबाह थी वो हलो कुछ थी को हाँ तकरीबन जो है वो तबर शायद जो बुधी हो रमजान का शायद थोड़ो अग में शाम जो डिफेंस निज़ाम जो बेहतर थी वो जहाज जो F-35 जो है वो एरिया में चाहना इसराइल के एरिया में उतों जो फायर कर शाम के एंटी मिसाइल जो वो फायर कर वापस उनके F-35 जो उनके पूरी एरिया की खबर पवी है किथे किथे एंटी मिसाइल केर फायर थो कर उनके खबर पे तो फायर थो वो तो फौरी तौर से जमीन लही हि जो मिसाइल हो टेक्नोलॉजी में बेहतर हो टई परत जो वो टोड़े वो हो टी में कें खबर ही को पी कें खबर ही को हाँ वो टारगेट लाख चलो वो तो वो गुम थी हाँ मिसाइल चलो कदे वे मूल तो है को दफा वापस तो पंहिंजे घर जेको आहे उहो थींदो इहो आहे जेतिरो हुन में ईंधन आहे ओतिरो हलंदो आहे पोइ पाण किरी पवंदो तंहिं करे हीउ वञी जेको इसराइल जो एटॉमिक रिएक्टर जे इलाइक़े वारो उन इलाइक़े ताईं पहुतो ऐं उन ते जेको आहे हिकिड़ी एतिरो जेको आहे हिन जो धमाको थियो जो इसराइल में कोई 10-15 मेलनि ताईं ॿुधो हुयो हुनजो मतिलबु छा आहे इन जो मतिलब इहो आहे त हाणे पंहिंजे इलाइक़े में बि रही नथा करे सघो हाणे वरी टियों मसइलो थियो आहे शाम जो एंटी मिसाइल न हाणे फलस्तीन वटि नंढा नंढा जेके राकेट आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा आहिनि जो हिननि जो जेको निज़ाम आहे उहो सभिनी खे रोके नथो सघे तंहिंजे करे जेको आहे अक्सर शहरनि में जेको आहे उहो उहो दौर हूंदो हुयो जॾहिं इसराइल धमकी ॾींदो हुयो सिर्फ़ सॼा अरब जेके ॾकंदा हाणे ॻाल्हि उबती थी वई आहे इन उदतुम उदमो तव्हां फसाद कंदो असां सज़ा ॾींदासीं तंहिंजे करे अलाह जो इहो सिस्टम जेको आहे उहो पंहिंजे हरकत में अची वियो इहो नतीजा ॾियणु उन जेको आहे शुरू कया आहिनि इसराइल ते जेको हमले जी ज़रूरत कोन्हे इहे सभु जेके आहिनि उहे यूरोप मां हेॾां होॾां जेको आहे उहो आयल आहिनि जेके जेके चइबो आहे त भली ज़िंदगीअ जे हुन चाहत में जॾहिं थोरो बि इसराइल जो पूरो अमन ख़राबु थियो सभु वापसि वेंदा हलिया अक्सरियत वटि जेको आहे उहो ॿिनि मुल्कनि जा पासपोर्ट आहिनि या अमेरिका जा या जेको कंहिं यूरोप जी कंट्रीज़ जा इहे हिन वक़्त बि जेको आहे ख़बर इहा आहे त केतिरा माण्हू आहिनि जेके पंहिंजे सिंधी में चवंदा अथव असांजे सिंध यूनिवर्सिटीअ जे लाइ चवंदा हुया त सिंध यूनिवर्सिटीअ में सिंध यूनिवर्सिटी सां गॾोगॾु मेहराणी यूनिवर्सिटी मेहराणी यूनिवर्सिटी जो निज़ाम कुझु बहितर हूंदो सिंध यूनिवर्सिटी जो बड़ी थोरो ईअं हूंदो तंहिं करे मेहराणी यूनिवर्सिटी में मोकिलूं घटि थी वियूं सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द पाण मालिक हूंदा जॾहिं वीचारे मोकिल पोइ मेहराणी यूनिवर्सिटी वारा चवंदा हुआ त सिंध यूनिवर्सिटी वारा जॾहिं ईंदा आहिनि त थेलो पंहिंजो खोलींदा ई कोन थेलो ईअं ई रखियो पियो हूंदो आहे मतां सुभाणे वञिणो पए हर घुर जेका सामान कढी रखूं सो हिकिड़ी अधु मूं जेका रिपोर्ट पढ़ी हुन जे चवण मुताबिक़ त इसराइल में केतिरा माण्हू हिन वक़्तु ई थैला तयारु कयो वेठा आहिनि त रुगो एयरपोर्ट खुलनि त असां भॼूं हे ख़ुदि भॼी वेंदा आहियूं ही जेके आहिनि उहे अयाशी जे हुन में आयल आहिनि ख़ुशहालीअ जे हुन में लालच अलाह तबारक अरब जेके बि बादशाह आहिनि उहे सभु इसराइल सां ॼण त शामिल आहिनि, लेकिन अलाह जी कुदरत आहे, अलाह जी ताक़त आहे। जॾहिं अलाह तबारक ताला सज़ा ॾियणु चाहींदो आहे त निमरूद खे मच्छर जे ज़रिए, फिरौन खे जेको आहे उहो नरम तरीन शइ पाणीअ जे ज़रिए, ऐं अॼु जे हिन एटॉमिक कुवतुनि खे वरी जेको आहे उहो नज़र न ईंदड़ हिन वायरस जे ज़रिए, ऐं इसराइल ऐं अमेरिका जे हिन पूरे जेको आहे टेक्नोलॉजीअ खे ईरान जे जेको आहे उहो उन ज़रिए सां। अलाह जो तरीक़ो इहो आहे त हमेशह जेको बि तकबुर कंदो आहे ऐं जेको बि वॾाई कंदो आहे अलाह ताला हमेशह हुनखे कमज़ोर जे ज़रिए मराईंदो आहे। कॾहिं बि जेको आहे उहो अलाह ताला इन्हनि मुतकबरनि जे मुक़ाबले में वधीक फ़ौज कोन मोकिली, छाजे करे जेकॾहिं त अलाह तबारक ताला जा पंहिंजा रस्ता आहिनि, हुनजी पंहिंजी कुवत आहे, हुनखे को फ़ौज मोकिलण जी ज़रूरत ई कोन्हे। बादशाह तूं तबाह करे छॾियो अलाह तबारक ताला मामूली अफ़राद जे ज़रिए, तंहिंजे करे हीउ बि जेको आहे उहो ईअं ई आहे त सॼी दुनिया मग़रिबी दुनिया हुनजी टेक्नोलॉजी सभु जेको आहे उहो हथियार इहे सभु हिकिड़े पासे, ऐं हिन पासे जेको आहे उहो ईरान आहे जेको फलस्तीन जी मदद करे थो, हिज़्बुल्लाह जी मदद करे थो, हिन पासे में शाम जी मदद करे थो, हिन पासे में इराक जी मदद करे थो, हिन पासे में यमन वारनि जी मदद करे थो। इहो जेको आहे उहो अलाह तबारक ताला जो तरीक़ो इहो ई आहे त हमेशह मुतकबिर खे कमज़ोर जे ज़रिए माराईंदो आहे, ताकी ख़बर पए त असुल ताक़त अलाह जी आहे। तंहिंजे करे ॿार हीअ शइ जेका अव्हांजे ख़िदमत में जेको आहे करणी, मुंहिंजे ख़्याल में हिकु ॿिनि ॾींहंनि में सीज़ फायर थी वेंदो हलियो, छो त इसराइल में बर्दाश्त आहे ई कोन, ऐं फलस्तीनी जेके आहिनि उहे तव्हां अगरि ॾिसो त उन्हनि जा ॿार तव्हांखे जेके आहिनि उहे बेखौफ़ नज़र ईंदा मौत खां। मां कॾहिं कॾहिं जेको चवंदो आहियां असां हिते पाकिस्तान में 3 करोड़ 4 करोड़ आहियूं 5 करोड़ आहियूं, पर गिणंदा आहियूं सिपाही साहिब खां जंहिंजो तादादु पाकिस्तान में एतिरो मस आहे जेतिरी ड्रीजन सभिनी आहे। मुताब आहिनि असांखे बचायो, असांखे बचायो, असांखे बचायो। जेका क़ौम मौत खां ड्रिजंदी हुजे उनखे कोई बचाए कोन सघंदो, ऐं जेका क़ौम वरी मौत जे लाइ तयारु हुजे उनखे मारे कोई कोन सघंदो। हीअ फलस्तीनी ॿार तव्हां ॾिसो बेखौफ़ आहिनि मौत खां, ऐं मौत जे लाइ जेका क़ौम तयारु थिए पोइ उन क़ौम खे कोई बि ख़तमु नाहे करे सघंदो, मारे नाहे सघंदो। हीअ कुझु शयूं जेके तारीख़ी अवां जे ख़िदमत में आख़िर में चाहियां थो त ईअं न सम्झो वञे त हीउ जेको मामिलो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो सियासी आहे, हीअ बुनियादी तौर ते दीनी मामिलो आहे, सियासी मामिलो न दीनी मामिलो। कीअं तव्हां ॾिसो त इमाम ज़माना अलैहि सलातु वस्सलाम खे ज़ोर करणो आहे किथे, मके मुकरमा में। मके मुकरमा में अगरि मौजूदु आहे इहो वहाबियुनि जी हुकूमत आहे, इमाम ज़माना जे वजूद जी ज़मानत आहे, तहफ़ुज़ जी ज़मानत आहे। मोहम्मद बिन सुलेमान त बाक़ाइदा जेको आहे उहो पंहिंजे इंटरव्यू में वज़ाहत सां चयो त ईरान जेको आहे इमाम महदी लाइ करे थो पियो जेको आहे कोशिशूं, असांखे जेको आहे उहो दुश्मनी कंदासीं। इन जो मतिलबु आहे त इमाम ज़माना जे ज़ुहूर जे राह हमवार करण जे लाइ लाज़मी आहे त सऊदीअ जी जेका हुकूमत आहे, जेका ख़ानदान जी सऊद ऐं वहाबनि जी हुकूमत आहे, इहे ख़ात्मो हुजे, ताकी उते इमाम ज़माना जे अचण जी जेको आहे उहो हुनजे वजूद जी ज़मानत तहफ़ुज़ जी ज़मानत मिले। साॻे नमूने सां इमाम ज़माना ईंदा त हज़रत ईसा खे लाज़िम थियणो आहे। हज़रत ईसा किथे ईंदा, अलकुदस शहर में। अगरि ही इसराइल बाक़ी आहे, ही ज़ायनिज़्म बाक़ी आहे, ही सहूनी बाक़ी आहिनि त इहे त हज़रत ईसा जा दुश्मन आहिनि। इन्हनि त पंहिंजे तौर ते हज़रत ईसा खे सूर्य ते चाढ़े छॾियो। इसराइल जेसिताईं आहे तेसिताईं हज़रत ईसा अलाम जे नज़ूल जी राह हमवार कोन्हे, त छो त हज़रत ईसा जे नुज़ूल खां पोइ हुनजे वजूद जे हिफ़ाज़त जी ज़मानत कोन्हे. इन जो मतिलबु आहे इसराइल खे ख़तमु थियो आहे. हाणे जेको इसराइल खे ख़तमु करण जे लाइ कोशिशि करे, इहो दीनी मसइलो आहे. सियासी मसइलो असांजो कोन्हे, दीनी मसइलो. छो इन करे त इमाम ज़माना जे ज़ुहूर जे लाइ, हुनजे इनकलाब जे लाइ, दुनिया में अदल इंसाफ़ जे क़याम जे लाइ इहो असांजी ज़िमेदारीअ सां राहूं हमवार कनि. राह हमवार करण में हिकिड़ो लाज़मी इहो आहे त इसराइल ख़तमु थिए, ॿियो लाज़मी इहो आहे त वाह बि हुकूमत ख़तमु थिए. सियासी मसइलो न आहे, दीनी मसइलो. उनखां अलावा बि अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त ख़ासतौर शिया जे हवाले सां, असादार जे हवाले सां, करबला ऐं अलकुदस शहर, इहे ॿ पाण में ॼण त जाड़ा भाइर आहिनि. आशूर जे ॾींहुं इमाम हुसैन जी शहादत थी, ऐं इन आशूर जे ॾींहुं अलकुदस शहर मां जेको पथर खणो पियो वियो, उन मां खून ताज़ो पियो निकितो. इहो अजीब न आहे त खून किरे करबला में थो ऐं निकिरे अलकुदस में थो. मतिलबु आहे त ॿिन्ही जो बातिन पाण में मिलियल आहे. तंहिंजे करे कोई बि आज़ादार अलकुदस जे आज़ादीअ खे सियासी मसइलो नथो चई सघे. इन करे त जीअं करबला अगरि जेको आहे उहो ग़ुलामीअ में हुजे, हिकु आज़ादार खे पसंदि न आहे, ईअं अलकुदस बि ग़ुलामीअ में हुजे, इहो बि जेको आज़ादार खे पसंदि न हुजे. ॿई शहर जेके पाण में जाड़ा भाइर पाण में मिलियल आहिनि. आख़िरी शइ ख़तमु थो कनि. रसूल अकरम जन मके मां बि मेराज ते वञी पियो सघे. छाजे लाइ बैतुल मुक़द्दस आया उतां जेके आहिनि आसमानी दुनिया में. इन जो मतिलबु इहो आहे त मको नुज़ूल जो शहर, मको नुज़ूल जो इलाइक़ो आहे, नुज़ूल जो शहर, जिते अलाह जे तरफ़ां बरकतूं नाज़ुल थींदियूं आहिनि. قرآن مجید نازل تھو, رسول اکرم جن نازل تھا. یہ سب انبیاء جے کہن وے ائمہ جے کہن وے اچن تھا. یہ نزول جو شہر ہے. ائی القدس جو کو ہے وہ صعود جو شہر ہے. خدا جتا ہے تہلے کرے رسول اکرم جے ہوتے ونے ہو دو پے صعود جے لا. یہ ہی سب بابا جو کربلا میں خون کرے تھو, لیکن خون ونڑو خدا تا ہی ہے. اتھا بھی دو छो त इहो जेको सूद जो इलाइक़ो आहे उहो अलकुदस आहे. तंहिंजे करे किरे हिते थो, निकिरे हुतां थो. छो त इहो जेको आहे ख़ुदा जे तरफ़ खून वञिणो आहे. इहो ख़ुदा जो खून आहे. इहो खून खून ख़ुदा आहे जेको अलाह तबारक ताला ताईं पहुचणो आहे. तंहिंजे करे हीउ बाबा सियासी मसइलो न आहे, हीउ बुनियादी तौर ते दीनी मसइलो आहे. सिर्फ़ु हिनखे सियासी एंगल कान निकितो. घणी ॻाल्हि जेको आहे थी वई, अलाह तबारक ताला असांखे तौफ़ीक़ इनायत फरमाए, हिननि हक़ाइक़ खे सम्झूं. असां उमूमन हालात हाज़िरा जे हवाले सां मां घटि ॻाल्हाईंदो आहियां. इनशाला कॾहिं वक़्तु मिलियो त ही पाकिस्तान जे हवाले सां कुझु शयूं सम्झण जी ज़रूरत आहे, ऐं वरी ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां कुझु शयूं सम्झण. जेसिताईं असां पोयों पस मंज़र न ॾिसंदासीं, तेसिताईं अॻिते छा करिणो आहे इहा असांखे ख़बर न पइजी सघंदी. अलाह तबारक ताला तौफ़ीक़ फरमाए. इंशाअल्लाह. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह.